दशक विसावा समास सहावा आत्मागुण निरूपण श्रीराम समर्थ पाहो जाता भूमंडळ ठाई ठाई आहे जळ कित्येक ते निर्मळ माळ जळे गण पृथ्वी श्रीराम तैसे दृश्य विस्तारले काही एक जाणीवेने शोभले जाणीवरहित उरले किती एक दृश्य श्रीराम चारी खाणी चारी वाणी चौऱ्यासी लक्ष जीवयोनी शास्त्रीय वघे नेमुनी बोलिले असे श्रीराम जलजानव लक्षाश्च दशलक्षाश्च दक्षिणः कृमयो रुद्रलक्षाश्च विषलक्षा गवादयः स्थावरास्त्रिश्च लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः पापपुण्यं समं कृत्वा नरयो निषुजायते मनुष्ये चारी लक्ष पशु वीस लक्ष क्रिम आक्रा लक्ष बोलिले शास्त्री श्रीराम दहा लक्ष ते खेचर नव लक्ष जळचर तीस लक्ष स्थावर बोलिले शास्त्री श्रीराम ऐशी चौऱ्याशी लक्ष योनी जितुका तितुका जाणता प्राणी अनंत देह्याची मांडणी मर्यादा कैची श्रीराम अनंत प्राणी होत जाती त्यांचे अधिष्ठान जगती जगती वेगळी स्थिती त्यास कैची श्रीराम पुढे पाहता पंचभूते पावली पष्टदशे ते कोणी विद्यमान कोणी ते उगीच असती श्रीराम अंतरात्म्याची ओळखण तेची जेथे चपळपण जाणीवेचे अधिष्ठान सावध ऐका श्रीराम सुख दुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव अंतःकरण पंचका पूर्व अंश आत्म्याचा श्रीराम स्थूळी आकाशाचे गुण अंश आत्म्याचे जाण सत्वरजतमो गुण गुण आत्म्याचे श्रीराम नाना चाळणा नाना धृती नवविधा भक्ती चतुर्विधा मुक्ती अलिप्तपण सहज स्थिती गुण आत्म्याचे श्रीराम द्रष्टा साक्षी ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विरवरण गुण आत्म्याचे श्रीराम दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान गुण आत्म्याचे श्रीराम वेदशास्त्र पुराणार्थ गुप्त चालिला परमार्थ सर्वज्ञपणे समर्थ गुण आत्म्याचे श्रीराम बद्ध मुमुक्षो साधक सिद्ध विचार पाहाणे शुद्ध बोध आणि प्रबोध गुण आत्म्याचे श्रीराम जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या प्रकृती पुरुष मूळ माया पिंड ब्रह्मांड अष्टकाया गुण आत्म्याचे श्रीराम परमात्मा आणि परमेश्वरी जगदात्मा आणि जगदेश्वरी महेश आणि माहेश्वरी गुण आत्म्याचे श्रीराम सूक्ष्म जितुके नाना रूप नामरूप तितुकी आत्म्याचे स्वरूप संकेत नामाभिधाने अमूप सीमा नाही श्रीराम आदिशक्ती शिवशक्ती मुख्य मूळ माया सर्वशक्ती नाना जीन सौत्पत्ती स्थिती तितुके गुण आत्म्याचे श्रीराम पूर्वपक्ष आणि सिद्धांत गाणे वाजवणे संगीत नाना विद्याद्भुत गुण आत्म्याचे श्रीराम ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान असद्वृत्ती सद्वृत्ती जाण ज्ञेप्ती मात्र लिप्तपण गुण आत्म्याचे श्रीराम पिंड ब्रह्मांड तत्वधाडा नाना तत्वांसा निवाडा विचार पाहाणे उघडा गुण आत्म्याचे श्रीराम नाना ध्याने अनुसंधाने नाना स्थिती नाना ज्ञाने अनन्य आत्मनिवेदने गुण आत्म्याचे श्रीराम तेतीस कोटी सुरवर आठ्यासी सहस्र ऋषेश्वर भूतखेचर अपार गुण आत्म्याचे श्रीराम भूतावळी औटकोटी चामुंडा छप्पन कोटी कात्यायेणी नवकोटी गुण आत्मयाचे श्रीराम चंद्र सूर्य तारा मंडळे नाना नक्षत्रे ग्रह मंडळे शेष कूर्म मेघ मंडळे गुण आत्मयाचे श्रीराम देव दानव मानव नाना प्रकारीचे जीव पाहाता सकळ भावा भाव गुण आत्मयाचे श्रीराम आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण जाणणे एकदेशी पूर्ण गुण आत्मयाचे श्रीराम आत्मा राम उपासना तेणे पावले निरंजना निस्संदेहे अनुमाना ठावची नाही श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा गुण निरूपण नाम समास सहवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक विसावा समास सातवा आत्मा निरूपण श्रीराम अनुर्वाच्य समाधान झाले ते बोलिले पाहिजे बोलिले बोलिल्यासाठी समाधान गेले हे तो घडेना श्रीराम काही सांडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही एक विचार शोधून पाही म्हणजे कळे श्रीराम मुख्य काशी विश्वेश्वर श्वेतवंद रामेश्वर मलकार्जुन भीमाशंकर गुण आत्मयाचे श्रीराम जैसी मुख्य वारालिंगे या वागळे या वेगळी अनंतलिंगे प्रचित जाणी देत जगे गुण आत्मयाचे श्रीराम भूमंडळी अनंत शक्ती नाना साक्षात्कार चमत्कार होती नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती गुण आत्मयाचे श्रीराम नाना सिद्धांची सामर्थ्ये नाना मंत्रांची सामर्थ्ये नाना मोहरे वल्लीत सामर्थ्ये गुण आत्मयाचे श्रीराम नाना तीर्थांची सामर्थ्ये नाना क्षेत्रांची सामर्थ्ये नाना भूमंडळी सामर्थ्ये गुण आत्मयाचे श्रीराम जितुके काही उत्तम गुण तितुकी आत्मयाचे लक्षण बरे वाईट तितुके जाण आत्माच करिता श्रीराम शुद्ध आत्मा उत्तम गुणी सबळ आत्मा अवलक्षणी बरी वाईट आवघी करणी आत्मयाची श्रीराम नाना स्वाभिमान धरणे नाना प्रतिसृष्टी करणे नाना श्राप उश्राप लक्षणे आत्मयाचे नी श्रीराम पिंडाचा बरा शोध घ्यावा तत्वांचा पिंड शोधावा तत्वे शोधिता पिंड आघवा कळो येतो श्रीराम जडदेह भूतांचा चंचळ गुण आत्मरा आत्मयाचा निश्चळ ब्रह्मा वेगळा ठावकैचा जेथे तेथे श्रीराम निश्चळ चंचळ आणि जड पिंडी करावा निवाड प्रत्यया वेगळे जाड बोलणे नाही श्रीराम पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो देहे जड हा पडतो देखता देखता श्रीराम जड तितुके पडिले चंचळ तितुके निघून गेले जड चंचळाचे रूप आले प्रत्ययासी श्रीराम निश्चळ आहे सकळा ठाई हे तो पाहणे नलगे काही गुणविकार तेथे नाही निश्चळासी श्रीराम जैसे पिंड तैसे ब्रह्मांड विचार दिसतो उघड जड चंचळ जाता जाड परब्रह्मची आहे श्रीराम महाभूतांचा खंबीर केला आत्मा घालून पुतळा झाला चालिला सृष्टीचा गलबला येणे रीती श्रीराम आत्मा माया विकार करी आळ घालिती ब्रह्मावरी प्रत्यये सकळ काही विवरी तोची भला श्रीराम ब्रह्म व्यापक अखंड वरकड व्यापकता खंड शोधून पाहता जड काहीच नाही श्रीराम गगनासी खंडता नये गगनाचे नाशेल काये जरी झाला महाप्रळये सृष्टी संहार श्रीराम जे संहारामध्ये सापडले ते सहजची नाशिवंत झाले. जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे श्रीराम, न कळता वाटे कोडे, कळता आवघे दिसे उघडे. म्हणून एकांती निवाडे विचार पहावा श्रीराम, मिळता प्रत्ययाचे संत, एकाता परीस एकांत. केली पाहिजे सावचीत नाना चर्चा श्रीराम, पाहिल्या वेगळे कळत नाही, कळता कळता संदेह नाही. विवेक पाहता कोठेच नाही माया जळ श्रीराम. गगनी आभाळ आले, मागुती सवेच उडाले, आत्म्याकरिता दृश्य झाले उडेल तैसे श्रीराम. मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी, तोची निश्चय थावरी चळेना ऐसा श्रीराम. वरकड निश्चय अनुमानाचे अनुमाने बोलता कायेवेचे, जाणते पुरुष प्रचितीचे ते तो मानीनता मानीतना श्रीराम. उगेच बोलणे अनुमानाचे अनुमानाचे कोण्या कामाचे, येथे सकट विचाराचे काम नाही श्रीराम. सकट विचार तो अविचार, कित्येक म्हणती एकंकार, एकंकार भ्रष्टाकार करू नये श्रीराम. कृत्रिम अवघे सांडावे, काही एक शुद्ध घ्यावे, जाण जाणो निवडावे सारासार श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम समास सात्वा श्रीराम श्रीराम श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशक विसावा, समास आठवा, देहे क्षेत्र निरूपण. श्रीराम. विधी प्रपंच तरू वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला. फळे येता विश्रांती पावला बहुत प्राणी श्रीराम. नाना फळे रसाळे लागली, नाना जिनसी गोडीस आली. गोडी पाहावया निर्माण केली नाना शरीरे श्रीराम. निर्माण झाले उत्तम विषये, शरीरे विण भोगिता नये. म्हणून निर्मिला उपाये नाना शरीरे श्रीराम. ज्ञान इंद्रिये निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिली. एका शरीराशी लागली परी वेगळाली श्रीराम. श्रोत्र इंद्रिय शब्द पडिला, त्याचा भेद पाहिजे कळला. ऐसा उपाये निर्माण केला इंद्रियामध्ये श्रीराम. त्वचे इंद्रिये शीतोष्ण भासे, चक्षु इंद्रिये सकळ दिसे. इंद्रियामध्ये गुण ऐसे वेगळाले श्रीराम. जिव्हेमध्ये रस चाखणे, घ्राणामध्ये परिमळ घेणे. इंद्रियामध्ये वेगळ्याल्या गुणे भेद केले श्रीराम. वायो पंचकी अंतःकरण पंचक, मिसळोन फिरे निशंक. ज्ञान इंद्रिये कर्म इंद्रिये सकळिक सावकाश पाहे श्रीराम. कर्म इंद्रिये लागवेगी, जीवभोगी विषया लागी. ऐसा हा उपाये जगी ईश्वरे केला श्रीराम. विषय निर्माण झाले बरवे, शरीरे विण कैसे भोगावे. नाना शरीराचे गोवे या कारणे श्रीराम. अस्थिमांसाचे शरीर, त्यामध्ये गुणप्रकार. शरीरासारखे यंत्र आणिक नाही श्रीराम. ऐशी शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली. लहान थोर निर्माण झाली येणे प्रकारे श्रीराम. अस्थिमांसाची शरीरे निर्माण केली जगदेश्वरे. विवेके गुण विचारे करुनिया श्रीराम. अस्थिमांसाचा पुतळा जेणे ज्ञाने सकळ कळा. शरीर भेद वेगळा ठाई ठाई श्रीराम. तो भेद कार्या कारण, त्याचा उदंड आहे गुण. सकळ तीक्ष्ण बुद्धी विण काये कळे श्रीराम. सकळ करणे ईश्वराला, म्हणून भेद निर्माण केला, ऊर्ध्वमुख होता भेदाला ठाबकैचा श्रीराम। सृष्टी करणी आगत्य भेद, संहारे सहजची अभेद, भेद अभेद हा संवाद माया गुणे श्रीराम। मायेमध्ये अंतरात्मा, नकळे तयाचा महिमा, जाला चतुर्मुख ब्रह्मा तोची संदेही पडे श्रीराम। पीळपेच कडो विकडी, तर्क तीक्ष्ण घडी ने घडी, मनाशी होये तातडी विवरण करिता श्रीराम। आत्मत्वे लागते सकळ काही, निरंजनी हे काहीच नाही, एकांत काळी समजोन पाही म्हणजे बरे श्रीराम। देहे सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर, थोर सामर्थ्ये अवतार बोलिजे ती श्रीराम। शेष कूर्म वराह झाले, येवढे देहे विशाळ धरिले, तेणे करिता रचना चाले सकळ सृष्टीची श्रीराम। ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, दुकटा करवी धरविले अगाध पाणी श्रीराम। पर्वताईसे ढग उचलती, सूर्य बिंबासी आच्छादिती, तेथे सवेची वायोची गती प्रकट होये श्रीराम। झिडक झिडकू धावे वारा, जैसा काळाचा म्हणियारा, ढग मारूनी दिनकरा मोकळे करी श्रीराम। बैसती विजांसे तडाखे, प्राणी मात्र अवचिता धाके, गगन कडकडूनी तडके स्थळावरी श्रीराम। येह लोकाशी एक वर्म केले, महद्भूते महद्भूत आळिले, सकळा समभागे चालिले सृष्टी रचनेशी श्रीराम। ऐसे अनंत भेद आत्मयाचे, सकळ जाणती ऐसे कैचे, विवरता विवरता मनाचे फडके होती श्रीराम। ऐशी माझी उपासना, उपासकी आणावी मना, अगाध महिमा चतुरानना काये कळे श्रीराम। आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण, सकळ जाणती सज्जन मी काये सांगो श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, देहे क्षेत्र निरूपण नाम समास आठवा, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक विसावा, समास नववा, सूक्ष्म निरूपण। श्रीराम मृतिका पूजन करावे, आणे सवेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतकरणाशी श्रीराम। देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा, याचा विचार पाहावा अंतर्यामी श्रीराम। देव करिजे ऐसा नाही, देव टाकिजे ऐसा नाही, म्हणून याचा विचार काही विचार पाहावा श्रीराम। देवनाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा श्रीराम। नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे, सकळापुले अंतकरणे समजले पाहिजे श्रीराम। ब्रह्मज्ञानाचा उपाये समजल्या विण देता नये, पदार्थ आहे मागे जाये ऐसे पहा म्हणावे श्रीराम। सकट लोकांचे अंतरीचा भाव, मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे श्रीराम। विचार पाहाता तगेना, त्यास देव ऐसे म्हणावेना, परंतु जन राहेना काये करावे श्रीराम। थोर लोक मरोनी जाती, त्यांच्या सुरता करूनी पाहाती, तैशीच आहे हेही गती उपासनेची श्रीराम। थोर व्यापार ठाके नाजनी, म्हणवनी केली रखतवानी, राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैची श्रीराम। म्हणवनी जितुका भोळा भाव, ती तुका अज्ञानाचा स्वभाव। अज्ञाने तरी देवाधिदेव पाविजेल कैचा श्रीराम। अज्ञानासी ज्ञान न माने, ज्ञात्यास अनुमान न माने, म्हणोनी सिद्धांची एकुणे पावले पाहिजे श्रीराम। माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे श्रीराम। माया उलंघावा कारणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने श्रीराम। ऐसे न करिता लोकी की अवघीच होते चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी ऐशी ओळखावी श्रीराम। खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये काही एक श्रीराम। खोटे ते खोटेची खोटे, खऱ्याशी तगे नाथ खबालटे, मन अधोमुख उफराटे केले पाहिजे श्रीराम। अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ काही फावे, नाना प्रकारीचे गोवे तुटोनि जाती श्रीराम। सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे श्रीराम। सकळ काही कालवले, त्या सकळाचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही श्रीराम। काय येते तेथेच पाहावे, कैसे ते तेथेच शोधावे, सूक्ष्माची चौदा नावे येथेच समजावी श्रीराम। निर्गुण निर्विकारी एक, ते सर्वाठाई व्यापक, देहामध्ये ते निष्कळंक आहे की नाही श्रीराम। मूळ माया संकल्प रूप, ते अंतःकरणाचे स्वरूप, जडचेतवी चैतन्य रूप, तेही शरीरी आहे श्रीराम। समान गुणगुण साम्य, सूक्ष्म विचारतो अगम्य, सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य, तया समस्ताशी श्रीराम। द्विधा भासते शरीर, वामांग दक्षिणांग विचार, तोची अर्धनारी नटेश्वर पिंडी ओळखावा श्रीराम। तोची प्रकृती पुरुष जाणिजे, शिवशक्ती ओळखिजे, षड्गुणईश्वर बोलिजे, तया कर्दमाशी श्रीराम। तयाशीच म्हणजे महत्तत्व, जेथे त्रिगुणाचे गूढत्व, अर्धमात्रा शुद्धतत्व गुणक्षोभिणी श्रीराम। त्रिगुणे चालते शरीर, प्रत्यक्ष दिसतो विचार, मुळींच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे श्रीराम। मन माया आणि जीव, हाही दिसतो स्वभाव, चौदा नामांचा अभिप्राव पिंडी पाहावा श्रीराम। पिंड पडता अवघेची जाते, परंतु प्रब्रह्म राहते, शाश्वत समजो नमगते दृढ धरावे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास नववा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक विसावा, समास दहावा, विमल ब्रह्म निरूपण। श्रीराम। धरू जाता धरिता न ये, टाकू जाता टाकिता न ये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते श्रीराम। जिकडे तिकडे जेथे तेथे, विन्मुख होता सन्मुख होते, सन्मुखपण चुके नाते काही केल्या श्रीराम। बैसले माणूस उठोन गेले, तेथे आकाशच राहिले, आकाश चहूकडे पाहिले तरी सन्मुखची आहे श्रीराम। जिकडे जिकडे प्राणी पळवून जाते, तिकडे आकाशची भोवते, बळे आकाशा बाहेर ते कैसे जावे श्रीराम। जिकडे तिकडे प्राणी आहे, तिकडे ते सन्मुखचे आहे, समस्तांचे मस्तकीर आहे, माध्यानी मार्तंड जैसा श्रीराम। परी तो आहे एकदेशी, दृष्टांत न घडे वस्तूसी, काही एक चमत्कारासी देऊनी पाहिले श्रीराम। नाना तीर्थे नाना देशी, कष्टत जावे पाहाव्यासी, तैसे न लगे परब्रह्माशी बैसले ठाई श्रीराम। प्राणी बैसोचे बैसो नीच राहाता, अथवा बहुत पळो न जाता, परब्रह्मते तत्वता समागमे श्रीराम। पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशचितयाला, तैसे ब्रह्मप्राणी आला व्यापून आहे श्रीराम। परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म शेवटाचा शेवट, ज्यासी त्यासी ब्रह्मनीट सर्व काळ श्रीराम। दृश्यासबाहे अंतरी, ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी, आरे त्या विमळाची सरी कोणास द्यावी श्रीराम। वैकुंठ कैलास स्वर्गलोकी, इंद्रलोकी चौदा लोकी, पन्नगाधिक पाताळ लोकी तेथेही आहे श्रीराम। काशी पासून रामेश्वर अवघे दाटले अपार, परता परता पारावार त्यास नाही श्रीराम। परब्रह्म ते एकले, एकदाची सकळाशी व्यापिले, सकळास स्पर्शोन राहिले सकळाठाई श्रीराम। परब्रह्म पावसे भिजेना, अथवा चिखलाने भरेना, पुरामधे पुरी वाहेना पुरा समागमे श्रीराम। एक सरे सन्मुख विमुख, वामसव्य दोही कडे एक, आर्ध ऊर्ध प्राणी सकळीक व्यापून आहे श्रीराम। आकाशाचा डोहो भरला, कदापि नाही उचंबळला, असंभाव्य पसरला जिकडे तिकडे श्रीराम। एक जिनसी गगन उदास, जेथे नाही दृश्य भास, भासे विण निराभास परब्रह्म जाणावे श्रीराम। संत साधू महानुभावा, देवदानव मानवा, ब्रह्म सकळासी विसावा विश्रांती ठाव श्रीराम। कोणेकडे सेवटा जावे, कोणेकडे काये पाहावे, असंभाव्यते नेमावे काये म्हणोनी श्रीराम। स्थूळ नवे सूक्ष्म नवे, काही एका सारिखे नवे, ज्ञानदृष्टी विण नवे समाधान श्रीराम। पिंड ब्रह्मांड निरास, मगते ब्रह्म निराभास, येथून तेथवरी अवकाश भकास रूप श्रीराम। ब्रह्म व्यापक हेतो खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे, व्यापे विण कोण्या प्रकारे व्यापक म्हणावे श्रीराम। ब्रह्माशी शब्दची लागेना, कल्पना कल्पू शकेना, कल्पने तीत निरंजना विवेके ओळखावे श्रीराम। शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्याथे मनन, विज्ञानी पावता उन्मन सहजची होते श्रीराम। जाले साधनाचे फळ, संसार जाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम। हिसेब जाला मायेचा, जाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम। स्वप्नी जे जे देखिले, ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच झाले बोलता नये श्रीराम। ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेशी बाणावे, जन्मवृत्त्याचा नावे शून्याकार श्रीराम। भक्तांसे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तोहा दासबोध श्रीराम। वीस दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद परमार्थ होतो श्रीराम। वीस दशक दोनी से समास, साधके पाहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम। ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काये प्रवोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम। देहे तव पाचा भूतांसा, कर्ता आत्मा तेथींसा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐशी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास दहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।